नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ नमो भगवते रुद्राय। ॐ नमस्ते रुद्रमन्यव उतोत ईशवे नमः। नमस्ते अस्तु धन्वने बाहुभ्यामुतते नमः। यात इषु शिवतमा शिवं बभूवते धनुः। शिवाचरौ यातवतया नो रुद्रमृडया। याते रुद्र शिवा तनूर घोरा पापकाशिनी। तया नस्तनुवाशन्तमया गिरिशन्ता विचाकशीः। यामिषुम् गिरिशन्तहस्ते बिभर्षस्तवे। शिवाम् गिरित्रताम् कुरु माहिगन्सीः पुरुषम् जगत। शिवेन वचसा त्वा गिरिशाच्छा वदामसि। यथा नः सर्वमिज्जगदयक्ष्मगम् सुमना असत। अद्य वोचदधि वक्ता प्रथमो दैव्योऽभिषक। अहीगंश्च सर्वान् जम्भयन्तः सर्वाश्रयातु धान्यः। असौ यस्ताम्रो अरुणौ तबभ्रुस्तु मङ्गलः। ये शेमागम् रुद्र अभितो दिक्षुश्रिता सहस्रशो वैशागम् हेड ईमहे। असौ यो वसरपति नीलग्रीवो विलोहितः। उतैनम् गोपा अदृशन्न दृशन्नु दहार्यः। उतैनम् विश्वा भूतानि सदृष्टो मृडयाति नः। नमो अस्तु नीलग्रीवाय सहस्राक्षाय मीडुषे। अथो ये अस्य सत्त्वा नोऽहम् तेभ्यो करन्नमः। प्रमुञ्च धन्वनस्त्वमुपयोरार्थियोर्जाम्। याश्च ते हस्त इषव पराता भगवो वपा। अवतत्य धनुस्वगम् सहस्राक्षशतेषुधे। निशीर्य शल्यानामुखा शिवो न सुमना भव। विज्यम् धनुः कपर्दिनो विशल्यो बाणवागम् उत। अनेशन्यस्येषव आभुरस्य निषङ्गतिः। याते हेतिर्मीदुष्टमहस्ते बभूवते धनुः। तयात्मान् विश्वतस्मम यक्ष्मया परिभुजा। नमस्ते अस्त्वायुधाया नातताय धृष्णवे। उभाभ्यामुतते नमो बाहुभ्याम् तव धन्वने। परिते धन्वनो हेतिरस्मान् विणक्तु विश्वतः। अथो येषु दिस्तवारे अस्मन्निधेहितम्। नमो हिरण्यबाहवे सेनान्ये दिशाञ्च पतये नमो। नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यः पशूनाम् पतये नमो। नमस्तस्पिञ्जराय त्विषीमते पथीनाम् पतये नमो। नमो बब्लुषाय विव्याधिनेनाम्नाम् पतये नमो। नमो हरिकेशायोपवीतिने पुष्टानाम् पतये नमो। नमो भवस्य हेत्यै जगताम् पतये नमो। नमो रुद्राया तता विने क्षेत्राणाम् पतये नमो। नमस्तूताय हन्त्याय वनानाम् पतये नमो। नमो रोहिताय सपतये वृक्षाणाम् पतये नमो। नमो मन्त्रिणे वाणिजाय कक्षाणाम् पतये नमो। नमो भुवन्तये वारिवत्कृताय औषधीनाम् पतये नमो। नम उच्चैर्घोषाय क्रन्दयते पत्तीनाम् पतये नमो। नम कृत्स्नवीताय धावते सत्त्वनाम् पतये नमः।
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त मिलिंदादास आपल्याला सांगणार आहेत।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ या नावाचा खाजगी ट्रस्ट स्थापन झाला। ध्यान मंदिराच्या प्रकल्पासाठी देणग्यांचे अंदाज आले. साधकांनी देणगी देण्यास सुरुवात सुद्धा केली. ध्यान मंदिरासाठीच्या जागेची शोध मोहीम जोरात सुरू होती. स्वामीजी अविश्रांतपणे कामास लागले. एखादी गोष्ट ठरवली की तिचा शेवटपर्यंत पाठपुरावा करत राहणं आणि अत्यंत वेगानं निर्णय घेणं, या दोन गुणांचं दर्शन अगदी जवळून आम्हाला होत होत. विजय अक्षरशः सदाशिव पेठेतले गल्ली वोळ पिंजून काढत होता. स्वामीजींना रोजच्या रोज त्यानं कुठे कुठे शोध घेतला, कुठे नवीन गृहयोजना सुरू आहेत, आपल्या उद्देशासाठी योग्य अशा जागेची शक्यता कुठे आहे याचं तपशीलवार कथन तो करत असे. सर्व गोष्टी व्यवस्थित समजावून घेऊन मग स्वामीजी पुढची योजना ठरवत असत. स्वामीजींच्या डोळ्यासमोरील नवीन प्रकल्पाची कल्पना हळूहळू निश्चित होत चालली होती. नित्याची प्रवचनं, केंद्र, सत्संग हे सर्व उपक्रम यथास्थित चालू होतेच आणि त्या जोडीलाच ही लगबग सुरू झाली. एक दिवस विजय सांगत आला की वेल्हाळांच्या वाड्यासमोर, म्हणजे आत्ता गोपी स्कूटर्सचं दुकान आहे तिथे, एका इमारतीचं काम सुरू आहे आणि तिथे दुसऱ्या मजल्यावरचे फ्लॅट्स बुकिंगसाठी उपलब्ध आहेत. हे ऐकता स्वामीजी म्हणाले, जागा इथून जवळच आहे, आपण उद्याच जाऊ बघायला. दुसऱ्या दिवशी 11:30 सुमारास स्वामींबरोबर आम्ही 3-4 मुलं जागा बघायला गेलो. बांधकाम अर्ध्यावर आलेल्या इमारतीत विजय जपून स्वामीजींना वर घेऊन गेला. आम्ही त्यांच्या पाठोपाठच होतो. त्या जागेत स्वामीजी उभे राहिले, लांबी रुंदीचा अंदाज घेतला, कोण बिल्डर आहे, जागेचा भाव काय, केव्हापर्यंत पूर्ण होणार, सोसायटी की अपार्टमेंट, अशी चौकशी केली. 1 मिनिटात म्हणाले, चला निघूया, आणि निघाले. माझ्या मनात आलं की एवढ्या लवकर झालं बघून. उतरताना स्वामी विजयला म्हणाले, ही सोसायटी होणार का, बरोबर, असं करू आपण थोडं थांबूयात, अजून काही मिळतं का बघ. असं बोलत बोलत आम्ही खाली आलो तर समोरच वेल्हाळांच्या बंगल्याच्या गेटमध्ये सद्भक्त बाळासाहेब वेल्हाळ स्वामीजींना हात उंचावून बोलवत होते. स्वामीजी रस्ता ओलांडून बाळासाहेबांना भेटले. वेल्हाळ कुटुंबाचा आणि स्वामीजींचा जुना ऋणानुबंध होता. सद्भक्त सौभाग्यवती निरंजना आणि राधिका या त्यांच्या दोन्हीही कन्या स्वामीजींच्या अनुग्रहित आणि ज्ञानेश्वरी प्रवचनांच्या नियमित श्रोत्या होत्या. बाळासाहेबांना स्वामीजी ध्यान मंदिरासाठी वास्तू शोधत आहेत याची माहिती अर्थातच होती. स्वामीजींना अतिशय आपुलकीनं आणि प्रेमानं त्यांनी अभिवादन केलं. स्वामीजींना त्यांनी विचारलं, बघितलं का समोरचा फ्लॅट, कसा वाटतोय? स्वामीजी म्हणाले, ठीक आहे, पण अजून शोध घ्यावा लागेल असं वाटतंय. त्वरित बाळासाहेब हात जोडत स्वामीजींना म्हणाले, आपण आमच्या घराच्या मागे एक स्कीम सुरू आहे, ती जरा बघता का? स्वामीजी आश्चर्याने उद्गारले, कोणाची स्कीम आहे? ते म्हणाले, अहो ते चित्रकार चापेकर नाहीत का, त्यांच्या बंगल्याच्या जागी होते, त्यांचा जावईच ती स्कीम करतोय. एक क्षणभर स्वामींनी विचार केला. इतक्यात बाळासाहेब अजिजींनी पुन्हा त्यांना म्हणाले, बाळासाहेब आता इथे आलेलेच आहात तर बघून जायला काय हरकत आहे, मला वाटतं तुम्ही एकदा तरी जागा बघाच. बाळासाहेब वेल्हाळ स्वामीजींना बाळासाहेब असंच संबोधत, त्यामुळे बाळासाहेब बाळासाहेब असा तो संवाद चाललेला होता. स्वामीजींनी विजयकडे पाहिलं आणि म्हणाले, चला बाळासाहेब म्हणतायत तर ही पण जागा आपण बघून घेऊ. बाळासाहेबांच्या पाठोपाठ त्यांच्या बंगल्याच्या बाजूनी असलेल्या वाटेनी स्वामीजी निघाले. मला मनात जरा हायसं वाटलं. अजून थोडा वेळ तरी स्वामीजींबरोबर राहायला मिळेल याचाच आनंद जास्त होता. स्वामीजी ध्यान मंदिराचं स्वप्न पाहत होते आणि मी मात्र त्यांचा सहवास मिळतोय याच धुंदीत होतो. वेल्हाळांसोबत जागा पाहायला जाताना आमच्यापैकी कुणालाच पुसटशीही कल्पना नव्हती की इथेच स्वामीजींच्या कार्याची मुहूर्तमेढ उभारली जाणार आहे. याच वास्तूत हा महापुरुष आपल्या जीवनाचा तेजस्वी उत्तरार्ध व्यतीत करणार आहे. आम्ही सर्वजण वेल्हाळवाड्याच्या मागच्या गेटमधून चिमणबागेच्या रस्त्यावर आलो. रस्त्याचा शेवट वेल्हाळांच्या घरापाशीच होतो. त्याच्याच बाजूला एका इमारतीचं काम सुरू होतं. तीन स्लॅब्स पडलेल्या होत्या आणि चौथ्या स्लॅबची तयारी सुरू होती. बराच राडारोडा तिथे पडला होता. बाळासाहेबांनी त्यातून वाट काढत जाऊन तिथल्या साईट इंजिनियरला बोलावून आणलं. त्यानं माहिती दिली की अण्णासाहेब चापेकरांचा हा मूळचा बंगला आहे. टिळक रोड वनिता समाजची बाजू आहे. तिथे ते स्वतःचा नवीन बंगला बांधत आहेत आणि त्याच प्लॉटच्या मागील बाजूस म्हणजे चिमणबागेच्या बाजूस ते अपार्टमेंटची स्कीम करणार आहेत. स्वामीजींनी अपार्टमेंटच आहेत अशी पुन्हा खात्री त्या इंजिनियरकडून करून घेतली. अंदाजे 650 आणि 550 स्क्वेअर फुटांचे दोन दोन फ्लॅट्स प्रत्येक मजल्यावर होते. तळमजला चापेकरांच्या ऑफिससाठी म्हणून ठेवला होता. त्यावर तीन मजले होणार होते. अर्थातच 7-8 बिराडच त्या इमारतीत होणार होती. परत सर्व राडारोडा तुडवत स्वामीजी बाळासाहेब विजय आणि आम्ही दोघं तिघजण दुसऱ्या मजल्यावर गेलो. स्वामीजींना त्या इमारतीच्या बांधकामाचा दर्जा जास्त आवडला. त्यांनी त्या मजल्यावर फिरून अवतीभोवतीचा परिसर कसा दिसतो ते बघितलं. एका बाजूनी टिळक रोड दिसत होता आणि दुसऱ्या बाजूनी वेल्हाळवाडा. पैकी पहिल्या मजल्यावरील चिमणबागेच्या बाजूचा आणि दुसऱ्या मजल्यावरील टिळक रोडच्या बाजूचा अशा फ्लॅटचं बुकिंग आधीच झालेलं होतं. दुसऱ्या मजल्यावरच्या चिमणबागेच्या बाजूच्या फ्लॅटमध्ये स्वामीजी उभे राहिले. सर्वांना उद्देशून म्हणाले, कशी वाटते ही जागा तुम्हाला? विजय म्हणाला, स्वामीजी ही जागा आतापर्यंत बघितलेल्या जागांपेक्षा जास्त चांगली वाटते. स्वामीजींनीही होकारार्थी मान हलवली. म्हणाले, टिळक रोड पासून इतक्या जवळ असूनही अगदी सेक्युरेटेड जागा आहे. चिमणबागेचा रस्ता तर वाहता नाही. आपल्या सर्वांना ध्यानासाठी उत्तम आहे असं मला वाटतं. स्वामीजींनी वापरलेला सेक्युरेटेड शब्दाचा अर्थ काय असावा हे मनातल्या मनात मी शोधत राहिलो. पण ती वास्तव खरोखरीच मध्यवस्थित असूनही अगदी शांत आणि एकांतात होती. सेक्युरेटेडचा तोच अर्थ आहे असं मला नंतर घरी गेल्यावर डिक्शनरी बघितल्यावर कळलं. बाळासाहेब वेल्हाळही खुश होते. स्वामींना उद्देशून उत्साहाने म्हणाले, बाळासाहेब इथेच बघा तुम्ही. आम्हाला सर्वांना तुमचं ध्यान मंदिर इथे आलं तर फार आनंद होईल. स्वामीजींचा निश्चय बहुधा त्याच ठिकाणी निश्चित झाला असावा. त्यांनी साईट इंजिनियरकडे बिल्डरच्या नावाची चौकशी केली. त्याचं नाव तुळपुळे आहे असं कळलं. योगायोग म्हणजे भागेश्वर निवासाच्याच गल्लीत अगदी शेवटी असलेल्या ब्युटी पार्लरच्या बंगल्यातच ते राहत होते. त्यांचा फोन नंबर स्वामीजींनी घ्यायला सांगितला. विजयवर संध्याकाळी त्यांच्याशी वेळ निश्चित करण्याची जबाबदारी सोपवली. त्याच दिवशी सायंकाळी 6:30 सुमारास स्वामीजी आणि आम्ही काही जण तुळपुळ्यांच्या घरी गेलो. स्वामीजींना तुळपुळ्यांची आई चांगल्या प्रकारे ओळखत होती. त्यांच्याबरोबर स्वामीजींनी थोडक्यात बोलणं केलं. ट्रस्टच्या ध्यान मंदिरासाठी फ्लॅट घेण्याचा मानस सांगितला. किमतीची चर्चा केली आणि बोलता बोलता खिशातून 10,000 रुपयाचा गठ्ठा काढून तुळपुळ यांच्या हातात दिला. तुळपुरांना याचं खूपच आश्चर्य वाटलं. ते म्हणाले, अहो हे कशासाठी, मी तुम्हालाच फ्लॅट देणार आहे. स्वामी म्हणाले, त्याच्याबद्दल मला मुळीच शंका नाही, तथापि ही विसाराची रक्कम तुम्हाला दिली की आपल्या दोघांवरही हा व्यवहार पूर्ण करण्याची जबाबदारी राहते. तुळपुळ्यांनी अनिच्छेनेच का होईना त्या रकमेचा स्वीकार केला. सुमारे 25-30 मिनिटात सर्व व्यवहार निश्चित करून स्वामीजींसह आम्ही सर्वजण तुळपुळ्यांच्या बंगल्यातून बाहेर सुद्धा पडलो. व्यवहार किती कौशल्याने, स्पष्टतेने आणि पारदर्शकपणाने करावा याचा उत्तम वस्तुपाठच आम्हा सर्वांना पाहायला मिळाला.
विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला. चंद्रभागेच्या काठी डाव या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. या संतांचा संतांचा मेळा गोपाळांचा डाव मांडिला. या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. कौल घेतला लिहून शंभर वर्षे जाण, हो कौल घेतला लिहून शंभर वर्षे जाण, नांगर धरिला सत्वाचा, नांगर धरिला सत्वाचा, बैल मन पवनाचा डाव मांडिला. या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. उखळण प्रेमाची काढिली, उखळण प्रेमाची काढिली, स्वस्थ बसुनी सद्गुरु जवळी, स्वस्थ बसुनी सद्गुरु जवळी, प्याला घेतला ज्ञानाचा, प्याला घेतला ज्ञानाचा, तोची अमृताचा डाव मांडिला. या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. पंचतत्वाची गोफण क्रोध पाखरे जाण हो पंचतत्वाची गोफण क्रोध पाखरे जाण धोंडा घेतला ज्ञानाचा धोंडा घेतला ज्ञानाचा करीतसे जागरण हो केशवदास म्हणे संतांचा केशवदास म्हणे संतांचा म्हणे संतांचा मेळा गोपाळांचा डाव मांडिला या विसुचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला या विसुचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला विसुचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरिनामाचा 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 झेंडा रोविला वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला 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 डाव मांडिला डाव मांडिला
एक निवेदन आहे खरं किंवा मनोगत. स्वामीजी सध्या रविवारी होणाऱ्या ध्यान साधनेमुळे वर्ष कसे संपले कळलेच नाही. खरे तर माझ्या जीवनात खूप बदल झाला आहे. मी आजी झाले व नातवाची पूर्ण जबाबदारी आली. रोज ऑफिस किंवा काही कामानिमित्त बाहेर जाणारी पण आता पूर्णपणे घरात होते. तुमच्या आशीर्वादाने व कृपेने बुधवारी केंद्रात येणे रविवार व गुरुवारची प्रवचने लाईव्ह फोनवर नियमित ऐकता आली. एखादा दिवस आठवड्यातील सोडला तर सकाळी ध्यानास बसण्यास वेळ मिळाला. स्वामीजी सध्या रविवारी होणाऱ्या ध्यान साधनेचा मला फारच उपयोग होत आहे. मला संस्कृत शब्दांचे अर्थ लवकर कळत नाहीत. रविवारी ओम / श्रीम तत्वम सोहम सहा याचा अर्थ साध्या सोप्या काव्यात तो परमात्मा मी तो परमात्मा आमच्याकडून वदून घेतल्यामुळे आता आम्ही मनात म्हटले की लगेच भावासहित अर्थ समजण्यास मदत होते. आतापर्यंत हाच अर्थ गद्यात मी चिंतन करीत असे तरी पण आता जो अर्थ समजला ते काहीतरी वेगळेच आहे असे वाटते. भावासहित अर्थ मनावर ठसतो आहे असे वाटते. शांती मंत्राचा सुद्धा ध्यानाची आवड वाढली. ध्यानास पूर्वी पाऊण तास बसत होते आता ते 1.25 तासावर कधी पोहोचले कळले नाही. सध्या मी बुधवार 2014 सालची प्रवचने अध्याय 15 डाउनलोड करून वेळ मिळेल तशी परत परत ऐकते. त्यातील संसार वृक्ष क्षर अक्षर व उत्तम पुरुष या विषयावरील प्रवचने परत परत ऐकली की ध्यानास अधिक मदत होते असे वाटते. अवघड विषय अभ्यास करण्यास आवडत नाही कारण तो लवकर समजत नाही, परंतु ध्यानासारखा विषय तुम्ही इतक्या सोप्या पद्धतीने आमच्याकडून करून घेत आहात की त्यामुळे आवड निर्माण झाली. ध्यान झाल्यानंतर खरंच खूप शांत वाटते. अशी साधना आमच्याकडून निरंतर व्हावी हीच तुमच्या चरणी प्रार्थना. आमच्या स्वतःच्या शब्दात सांगता येत नाही म्हणून माधवनाथांचा अभंग म्हणते, सार्थकता वाटे झाली झाली या वेसाची, भेटी झाली आजी स्वरूपानंदाची, कंसात मकरंदनाथाची, असं म्हटलेलं आहे. हे निवेदन मी किंवा मनोगत अशा करता वाचलं की आपल्यासारख्या साध्या संसारी अशा मंडळींना ध्यान सोपं होत आहे हे वाचून मला खरंच खूप समाधान वाटलं. नकारात्मक प्रश्न किंवा निवेदन मी नेहमीच ऐकत असतो, त्याला तोंडही देत असतो. होत नाहीये, होत नाहीये, जमत नाहीये, जमत नाहीये, कधी होणार, काय होणार, पण होतंय असं जेव्हा कोणाकडून तरी ऐकतो तेव्हा मला व्यक्ती म्हणून खूप बरं वाटत. असं असल्यामुळे मला हे वाचावंसं वाटलं आणि आपल्या सगळ्यांना अर्थात या ध्यानाचा अनेकांना खूप उपयोग झालेला आहे हे मला माहित आहे. कारण आपण गेले 2-2.5 महिने सकाळी ज्या विविध पद्धतीने ध्यान पाहतो आहोत त्याच्या अतिशय अनुकूल प्रतिक्रिया वेगवेगळ्या स्तरांमधून माझ्यापर्यंत येतात आणि ध्यानाचा एक आत्मविश्वास खरंच सर्वांच्या मनामध्ये निर्माण होतो आहे असं मलाही त्याच्यातून लक्षात येत. एक प्रश्न आहे, परमपूजनीय स्वामी मकरंदनाथ यांचे चरणी शीर्षाष्टांग नमस्कार. स्वामीजी, आपण सध्या दर रविवारी सोहमची ध्यान साधना आम्हा सर्वांकडून करून घेत आहात, त्यामुळे ध्यानातील गोडी पुन्हा एकदा वाढत आहे. अशाच पद्धतीचा आहे बरं का. मध्ये काही काळ मॅकॅनिकली ध्यान सुरू होते त्यावेळी, आता अधिक लक्ष देऊन जाणीवपूर्वक ध्यान घडू लागले आहे. त्याऐवजी आता अधिक लक्ष देऊन जाणीवपूर्वक ध्यान घडू लागले आहे. रविवारी संपूर्ण ध्यान मंदिराला अनुग्रहाच्या खोलीचे रूप आल्यासारखे प्रसन्न वाटले. शांती मंत्र सांगून तुम्ही ध्यानाला बसवता तेव्हा खरोखरच देहाची भावना संपून जाते. बऱ्याचदा इन्व्हर्टेड कॉमामध्ये आपण फक्त आहोत हीच जाणीव शिल्लक राहते, मात्र आपण जे शब्द उच्चारत असता त्या शब्दांना फॉलो करताना आतील कोणीतरी जागे असते आणि आपल्याला त्या शब्दांचा खरोखरच अनुभव आहे की नाही याची पडताळणी सतत होत असते. हे बरोबर आहे का चूक असं विचारलेलं आहे. उदाहरणार्थ जेव्हा देहाची जाणीव संपताना जाणवत असते आणि आपले शब्द कानावर येतात मी देह नाही, तेव्हा आत कळते की खरंच मी देह नाही या क्षणाला तरी निदान तसे कळते आहे. परंतु जेव्हा मी परमात्मा, परमात्मा तो मी हे शब्द येतात तेव्हा आत प्रश्न उठतो, परमात्मा केवढा व्यापक, मी तो कसा असू शकेल अशी शंका आली की फक्त शब्द म्हटले जातात, मन मात्र पुन्हा जागे होते आणि प्रश्न निर्माण करू लागते, आत्मा आणि परमात्मा यामध्ये फरक काय? अहम आत्मा हे कधीची विसरू नये, यामधील आत्मा म्हणजे देह मन बुद्धी पलीकडील जाणीव, एक छोटीशी जाणीव जी माझ्या पुरती मर्यादित आहे, म्हणून मी आत्मा, आत्मा तो मी असे शब्द उपतात। सोहम आत्मा स्वानंद घन अजन्मा तो तूची जाण, या ओवीतील आत्मा कोण? मुख्य अडचण म्हणजे परमात्मा आणि आत्मा यापैकी आपण कोण, कारण आत्मा एका देहापुरता मर्यादित तर परमात्मा सर्व विश्वाला व्यापलेला अशी समजूत आहे, ती बरोबर आहे का? तर मी परमात्मा कसा? स्वामीजी कृपया यावर मार्गदर्शन करावे ही कळकळीची प्रार्थना। त्याशिवाय पुढे जाता येत नाही असं म्हटलेलं आहे। संपूर्ण ध्यान मंदिराला अनुग्रहाच्या खोलीचे रूप आल्यासारखे प्रसन्न वाटते असं जे म्हटलेलं आहे। मला कोणीतरी असं सांगितलं की गणेश कला क्रीडा मंदिराला अनुग्रहाच्या खोलीचं रूप आलेलं आहे असं त्यावेळेला वाटलं जेव्हा तिथं आपण सर्वांनी मिळून साधना केली, तेव्हा ही फार महत्वाची गोष्ट आहे। जणू एखादी जादू घडावी तशा प्रकारे सर्वजण एका विचाराला अनुसरत पुढे जाणं हे इतकं सोपं नाही। त्यांनी असं म्हटलेलं आहे की शांती मंत्र सांगून ध्यानाला बसवतात तेव्हा देहाची भावना संपून जाते। शांती मंत्र काय आहे? ओम हंस हंसाय विद्महे परम हंसाय धीमही तन्नो हंस प्रचोदयात, असा शांती मंत्र आहे। ओम याचा अर्थ ब्रह्मनाम, ज्या ब्रह्मनामाच्या योगाने निर्गुण निराकार अविनाशी असा परमात्मा सगुण साकार जगत झाला, भूतमात्र झाला, अर्थात आपणही झालो, त्याच ब्रह्मनामाचा आधार घेऊन सगुण साकार जगत अर्थात आपण देहधारी आपण देह मी असं समजणारे आपण निर्गुण निराकार परमात्म्याशी एकरूप होऊ शकतो, तो ब्रह्ममंत्र म्हणजे ओम। हंस हंस इती हंस हंस काय हंस हंसाय विद्महे अहम सहा अहम सहा असं आम्ही जाणतो, मी तो परमात्मा, मी तो परमात्मा असं आम्ही जाणतो। असं जाणून आम्ही त्या परम परमात्म्याचं परम हंसाचं ध्यान करतो। हंस हंसाय विद्महे परम हंसाय धीमही तन्नो म्हणून हंस प्रचोदयात, म्हणून त्या हंसाने म्हणजे परमात्म्याने जो अहम सहा आहे त्या परमात्म्याने आमच्या बुद्धीला प्रचोदना द्यावी, प्रेरणा द्यावी, प्रचोदया प्रचोदना देणे म्हणजे प्रेरणा देणे, म्हणून त्याने आमच्या बुद्धीस प्रेरणा द्यावी. काय प्रेरणा द्यावी? नेहमी मी परमात्मा आहे अशी प्रेरणा द्यावी. अहम याचा अर्थ अर्थातच मी, मी याचा अर्थ आत्मा, देह नाही. म्हणजे माझ्या ठिकाणी अल्पत्वानी मी मानतो तो आत्मा हा मुळात परमात्मा आहे. हंस हंस तो परमात्मा आहे असं आम्ही जाणतो. हंस हंसाय विद्महे म्हणजे देहाच्या सापेक्ष असणारा म्हणून अल्प वाटणारा असा आत्मा हा परमात्माच आहे असं आम्ही जाणतो. असं आम्ही जाणून त्या परमात्म्याचं ध्यान करतो. परमहंसाय धीमही माझ्या देहाच्या सापेक्ष जे तत्व आहे ते तेच आहे. परमात्म्याचं जे वर्णन त्याच वर्णनाने ते तत्वही युक्तच आहे. पण देह गेला, देह आला की ते तत्व आलं गेलं असं वाटतं अज्ञानाने अबोधाने. ते वस्तुतः जसंच्या तसं आहे. देहाच्या निरपेक्ष असणाऱ्या त्या तत्वाला परमात्मा असं म्हटलं जातं. त्या परमात्म्याचं आम्ही ध्यान करतो. कोण? आम्ही आत्मा असलेले त्या परमात्म्याचं ध्यान करतो. एक रूपत्वानी एकच आहोत त्याच्याशी अशा भावाने आम्ही त्याचं ध्यान करतो. तेव्हा जो ध्यान करणारा आम्ही स्वतःला मी असं म्हणणारा आहे तो देहाच्या सापेक्ष अल्प स्वतःला समजणारा खरं म्हणजे मुक्त आत्माच आहे. अशा वेळेला आता त्या परमात्म्यानेच आम्हाला प्रचोदना द्यावी, प्रेरणा द्यावी की आम्ही परमात्मा आहोत. समजलं तुम्हाला मी काय म्हणतोय ते? हे निःसंशय आहे की कोणाही व्यक्तीला मी असं म्हटलं तर प्रथम देह डोळ्यासमोर येईल, देह मन बुद्धी डोळ्यासमोर येईल, आणि थोडा अधिक शुद्ध परमात्मा भावाचा विचार केला तर आपण परमात्मा आहोत असा भाव त्याला वाटेल. तरी देहाच्या अंगाने आपण अल्प आहोत त्यामुळे तो अल्पच असणार आपल्या देहाच्या एवढा असाच त्याचा भास किंवा भाव राहणार. तो व्यापक आहे असं त्यांनी प्रचोदना घ्यायची आहे. परमात्म्यानी त्या परमात्म्याकडे तो प्रार्थना करतो आहे की तशी प्रचोदना मला मिळो. आत्मा मी परमात्मा आहे असं भावतो आहे. हंस हंसाय विद्महे म्हणजे मी देह मन बुद्धी मी परमात्मा आहे असं भावत नाहीये. देह मन बुद्धीला बाजूला सारून जी सूक्ष्म जाणीव राहते अल्प ती परमात्मा आहे असं आम्ही जाणून आहोत. आणि असं जाणून त्या परमात्म्याचं ध्यान करतो असा या शांती मंत्राचा अर्थ आहे. म्हणून त्या परमात्म्याने आमच्या बुद्धीला प्रेरणा द्यावी. अर्थात काय प्रेरणा द्यावी? की आम्ही परमात्मा आहोत अशी प्रेरणा द्यावी. अविनाशीच खरे पण देहाच्या योगानी अल्प असा आत्मा अशी प्रेरणा नाही मागत आहोत. अशी प्रेरणा मागतो आहोत की आम्ही व्यापक आहोत, आम्ही अविनाशी आहोत, मी सर्वांमध्ये आहे, मी सर्वांच्या ठिकाणी नटलेला आहे, सर्व माझ्या ठिकाणी आहेत, थोडीही अल्पता नाही, देहबुद्धीचा कोणताही स्वार्थ माझ्या ठिकाणी नाही, देहबुद्धीचा कोणताही विकार माझ्या ठिकाणी नाही. आणि जेव्हा जेव्हा माझ्या ठिकाणी विकार नसला तेव्हा मी बाहेर पाहिन तेव्हाही विकाराच्या ऐवजी मी जसा परिशुद्ध परमात्मा तसा विकार दिसत असताना देखील त्या विकाराच्या माग परिशुद्ध परमात्मा आहे असाच बोध मला होवो. नाहीतर व्यक्तीने व्यक्तीला पाहिलं की क्रोध येतो, मत्सर निर्माण होतो, कामना निर्माण होते, कोणता तरी भाव निर्माण होतो विकाराचा. हाही भाव नको असा या शांती मंत्राचा फार व्यापक अर्थ आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की शांती मंत्र सांगून तुम्ही ध्यानाला बसवता तेव्हा खरोखरच देहाची भावना संपून जाते. देहाची भावना संपताना जाणवत असतं की आपण देह नसलो तरी अल्प आहोत. देहाच्या सापेक्ष देहा देह नाही पण देह छोटा आहे तेवढा आत्मा माझा छोटा आहे, जे देहाची अशी जाणीव आपल्याला शिल्लक राहते. आणि हे अगदीच चूक नाहीये, आपण प्रेरणा मागतो आहोत. कोणीही म्हटला तरी देखील देहाला विसरणं हे जरा अवघडच असतं. असं असल्यामुळं तर शांती मंत्रात देखील तशी प्रेरणा मागितली, तसं पसायदान मागितलं की माझी ही अल्पता पूर्ण जावं. म्हणून हंस हंसाय विद्महे याच्यातला आत्मा तो परमात्मा, आत्मा तो परमात्मा असं आम्ही जाणतो, या जाणण्यामध्ये आपण अजून उत्कटता आणू अभ्यास करत असताना. याचा अर्थ समजल्यासारखा वाटला तरी आपण अल्प आहोत अशीच भावना नंतर आपण पकडून ठेवतो आहोत. त्याच्याऐवजी आपण व्यापक आहोत. एकदा मी तो झाला कि मग मी हा संपतो. म्हणून सोहम सहा असा शब्द आहे किंवा सोहम हंसहा असा शब्द आहे. एकदा तो मी असेन तर मग मी अल्प या देहापुरता नसून मी व्यापक आहे, तेच आहे. आणि व्यापक म्हणजे किती व्यापक, ज्याला सीमा नाहीत इतका असीम असं म्हटलं जातं. देहधारी व्यक्तीला काही काही गोष्टी कळत नाहीत, त्याच्यातला असीम हा शब्द कळत नाही. उदाहरणार्थ आपण इथं बसलेले आहोत तर आपल्या वातावरणाच्या सीमा, इथल्या सीमा म्हणजे हे ध्यान मंदिराच्या भिंती. आपण ज्या गावात राहतो त्याच्या सीमा म्हणजे पुणे महानगरपालिकेची हद्द. आपण ज्या राज्यात राहतो त्याच्या सीमा म्हणजे महाराष्ट्र राज्याची हद्द. आपण ज्या देशात राहतो त्याच्या सीमा म्हणजे भारत देशाची हद्द, सरहद्द. महापालिकेला हद्द म्हणतात, राज्याला हद्द म्हणतात, ती सरहद्द झाली. आता त्याच्या पलीकडे माझा मी व्यापक होणार नाही, मी भारतीय आहे म्हणजे एवढ्या चौकटीत मी बंदिस्त आहे. बरोबर, त्याच्यापेक्षा व्यापक मी आशिया खंडातला आहे तर आशिया खंडा एवढ्या माझ्या सीमा झाल्या. आणि मी उत्तर गोलार्धामध्ये आहे, उत्तर गोलार्धा एवढ्या माझ्या सीमा झाल्या. दक्षिण दक्षिण आणि मी सबंध कृणवंतो विश्व मार्यम, हे सगळं विश्व माझी सीमा झाली, मी पृथ्वीचा आहे असं म्हटल्यावर. आणि पृथ्वीच्या बाहेर असणाऱ्या तर सूर्यमाला ही माझी सीमा झाली, मग आकाशगंगा सीमा झाली. आणि अशा अनंत आकाशगंगा हे मात्र अतिशय असीम आहे. असीम म्हणजे आपल्याला असं वाटतं की सीमा असणार पण फार लांब असणार, कुठेतरी ज्याचा आपल्याला पत्ता नाही इतक्या लांब असणार. सीमाच नाहीत, इतका मी व्यापक आहे. याचं खरंच चिंतन करावं. असा असामी व्यापक आहे. हंस हंसे ती यो ब्रुयात किंवा हंस हंसाय विद्महे म्हणजे इतकं व्यापक व्हावं, असीम व्हावं. आपण जास्तीत जास्त किती व्यापक होतो फार स्पष्ट कल्पनाच नसते आपली, त्यामुळे सोडूनच द्या. पण इतकं व्यापक आपण आहोत, जो अतिशय व्यापक आहे असा आता मी आहे, तेव्हा मी हा अक्षरशः पडदा आहे. याच्या या पडद्याला ओलांडून किंवा या रूपाला ओलांडून अत्यतिष्ठ दशांगुलम असं परमात्म्याचं जे स्वरूप आहे, सर्व सर्व जे आहे ते व्यापूनही 10 अंगुळ वर उरतो असं परमात्म्याबद्दल म्हटलं जातं. म्हणजेच असीम अशी भावना करावी आणि मग अर्थातच आपण साधना करत असताना उत्कट भावना केली तरी देखील ते परमात्म तत्वच तू आहेस, ते आत्मतत्व तू आहेस. मी परमात्मा त्याच्याऐवजी मी आत्मा हे शब्द छल फार राहणार नाहीत, कारण मुळातच जो उपदेश आहे ओम तत्त्वम, तर तो परमात्मा तू आहेस असा आहे, आत्मा तू आहेस असा उपदेशच नाहीये. ते परमात्म तत्व तू आहेस असं सद्गुरु सांगतायत. आपण धरून ठेवतो या देहापुरता मी असणारा छोटासा आत्मा मी आहे, मुळात उपदेशाचं स्वरूपच तसं नाही. आणि शिष्यांनी देखील उत्तर देताना आपलं अल्पत्व सांभाळून सोहम म्हणायचं नाहीये. शिष्यांनीही सद्गुरूंना प्रतिसाद देताना ज्या भावानी सद्गुरूंनी शिष्याला उपदेश केला त्या भावाला रेसिप्रोकेट करणं, तसाच प्रतिसाद देणं हे गरजेचं आहे. आणि तसाच प्रतिसाद द्यावा. शिष्यांनी जेव्हा म्हणावं की सोहम, तेव्हा तो सगळा इतका व्यापक असणारा आनंद रूप एकमेवा द्वितीय अविनाशी नित्य कधी नव्हतं आणि मग झालं असं नाही, अनुत्पन्न म्हणजेच अनादि आणि ज्याला अंत नाही असं जे नित्य तत्व आहे, शाश्वत अजहा नित्य हा शाश्वत हा आणि वय नसलेलं, सनातन असा मी आहे असा बोध त्या शब्दाबरोबर करून घ्यावा, त्या शब्दाबरोबर असं व्हावं, म्हणजे मग हा अडथळा येणार नाही. मग हा प्रश्न, परंतु जेव्हा आपले शब्द कानावर येतात मी देह नाही, तेव्हा आत कळते की खरंच मी देह नाही. या क्षणाला तरी निदान तसे कळते, परंतु जेव्हा मी परमात्मा परमात्मा तो मी हे शब्द येतात तेव्हा आत प्रश्न उठतो, परमात्मा केवढा व्यापक, मी तो कसा असू शकेन. हे तर्कानी सुटणारे प्रश्न नाहीयेत, हे गणितानी सुद्धा नाही. याला थोडस तुमच्या अंतःकरणाला काव्याचा स्पर्शच पाहिजे, जसं एखादा कवी असतो की नाही, त्याला पावसाची वृष्टी होते आहे, पर्जन्य वृष्टी होते आहे, तर कृपा बरसते आहे असं तो म्हणतो. ही विशेष दृष्टी आहे, परमार्थ अशा विशेष दृष्टीने सफल होतो. त्याला अलीकडे जे मुळात पहिल्यापासून शिक्षण दिलं जातं का केव्हा कसे कशावरून, या शिक्षणाचा तसा उपयोग होत नाही, त्याच्या पलीकडे जाणारी थोडी. म्हणून परमात्म्याचं वर्णन 5व्या अध्यायामध्ये पहिल्यांदाच कवीं पुराणम अनुशासितारम असं आलं. तो प्रतिभावान असला पाहिजे आणि त्याच्या प्रतिभेमध्ये हे नक्की यायला पाहिजे, नाहीतर मी एवढासा तो तेवढा अशा तर्कानी हे सुटणार नाही. कवी तुम्हाला माहिती आहे मी काल का परवा सहज टीव्हीचे चॅनेल बदलत होतो. जुनी हिंदी गाणी एका चॅनेलवर लागलेली होती आणि तो म्हणत होता की चलो दिलदार चलो चांद के पार चलो. लगेच उत्तर येतं हम है तैयार चलो. हे काव्याचं वैशिष्ट्य आहे, हे प्रतिभेचं वैशिष्ट्य आहे. तिथं जर असं की चंद्राच्या पलीकडे कसं जायचं मी नाही येणार असं नाही चालणार. कुठेतरी जर मोठं व्हायचं असेल तर मोठी कल्पना घ्यायला लागेल, मोठं व्हायला लागेल. मोठं होण्यासाठी मोठ्या कल्पनांचा आधार त्याला कवी म्हटलेला आहे. असं जर करता आलं तर काहीतरी शक्य आहे. म्हणून तुम्ही पहा सगळे संत कवी आहेत, सगळे आहेत की नाही पण बरेचसे संत कवी आहेत. कारण ते लॉजिकच्या पलीकडे जातात. केवळ लॉजिक मध्ये राहणं हे खरं नाही, याच्यात मजा नाही. एक बुद्धीची भाषा आहे, एक हृदयाची भाषा आहे. बुद्धीच्या भाषेमध्ये काही काही गोष्टी बसतात पण काही काही अगदीच बसत नाहीत. शारदीची चंद्रकळे माझी अमृत कण कोवळे बुद्धीच्या भाषेत हे बसत नाही. चंद्राच्या पौर्णिमेतून कोवळे अमृत कण येतात हे बुद्धीच्या भाषेत बसत नाही पण हृदयाच्या भाषेत बसत. दोन्ही भाषेने पाहावं. जसं आईकडे बुद्धीच्या भाषेत पाहायचं नाहीये, हृदयाच्या भाषेत पाहायचंय. जिथं बुद्धीच्या भाषेत पाहायचं आहे तिथं उत्तम पाहता यायला पाहिजे, उत्तम तर्क लढवता आला पाहिजे. आणि तर्काला मर्यादा आहे, आपल्या बुद्धीला मर्यादा आहे हे समजून कल्पनेच्या प्रांतात विहार करता आला पाहिजे. या दोन्ही गोष्टी करता आल्या पाहिजेत, परमार्थाकरता ते आवश्यक आहेत. म्हणून जे मन अशी शंका निर्माण करतं की मी देहा एवढा अल्प आहे, जर मन अशी कल्पना करत असेल तर मन हेही कल्पना करू शकतं की मी देहा एवढा मर्यादित नाहीये, मी फार व्यापक आहे. आता मी सांगितला तसा व्यापक आहे येते ना कल्पना करता. हे सगळं अनुभवावर अधिष्ठितच असायला पाहिजे सुरुवातीला, असं नाही. गणित सोडवताना देखील तसंच आहे. समजा किंमत एक्स आहे असं धरू, याची किंमत अंकगणित असेल तर 100 आहे अशी कल्पना करू म्हणून सुरुवात होते, मग खरं उत्तर निघत. म्हणून कल्पना ही करावीच लागेल. आपल्या कल्पनेचा प्रांत हा व्यापक करायलाच लागेल. ज्याला करता येत नाही तो अडलाच, समजा अडूनच बसतो. अशी मजा आहे. बघा, जेव्हा मी परमात्मा तो परमात्मा मी हे शब्द कानावर येतात तेव्हा आत प्रश्न उठतो, परमात्मा केवढा व्यापक, मी तो कसा असू शकेन? अशी शंका आली की फक्त शब्द म्हटले जातात, मन मात्र पुन्हा मागे होते. मन नाही मागे होत, बुद्धी मागे होते. हा प्रश्न बुद्धी निर्माण करते, जाणीवच निर्माण करते. पण जाणीवेचे कार्यावरून जे भाग आहेत, तर एका भागाला बुद्धी असं म्हटलेलं आहे, स्वैर भागाला मन म्हटलेलं आहे. असं जेव्हा विशिष्ट प्रश्न निर्माण होतो तेव्हा तो बुद्धीत निर्माण होतो. पण ते तो वेगळा विषय आहे. आत्मा आणि परमात्मा यामध्ये फरक काय? अहम आत्मा हे कधीची विसरू नये. यामधील आत्मा म्हणजे देह मन बुद्धी पलीकडची जाणीव, एक छोटीशी जाणीव जी माझ्या पुरती मर्यादित आहे. समर्थांनी म्हटलंय अहम आत्मा हे कधीची विसरू नये. याच कारण असं राहतं की ध्यानाच्या वेळेला जेव्हा तीव्र भावना अशी निर्माण होते की मी देहाच्या सगळ्या सीमा उल्लंघून व्यापक झालेलं आहे, त्याच्या व्यतिरिक्त खूप वेळा आहेत, ध्यानातून उठल्याबरोबरच असा व्यापक काय व्यवहार करेल? तो देहामध्ये येतो तेव्हा त्यांनी तो व्यापक आहे तोच देहाच्या सापेक्ष आत्मा आहे असं समजून राहावं असा या ओवीचा अर्थ आहे. व्यापकच खरा पण आत्ता देहाच्या सापेक्ष असणारा ज्याला मी असं शुद्ध जाणीव असं म्हणतो तो म्हणून मी आत्मा आत्मा तो मी असे शब्द उठतात. नालपे सुखम असती भूमैव सुखम तिथं भूमा देखील आत्मा आहे बर का. परमात्मा असा अर्थ शास्त्रकारांनी केलेला नाहीये. आत्मा आणि परमात्मा एक. सोहम आत्मा स्वानंद घन अजन्मा तो तूची जाण तोच मी आहे आत्माच मी आहे. सोहम आत्मा सोहम म्हटल्यावर देह येण्याची देखील शक्यता आहे. तो परमात्माच मी म्हणजे देह तसं नाही. तो परमात्मा मी याचा अर्थ आत्मा परमात्मा आहे असा या ओळीचा अर्थ आहे. सोहम आत्मा स्वानंद घन अजन्मा तो तूची जाण हेच साधूचे वचन सदृढ करावे. कारण स्वैरपणे आपण आपल्या स्वतःला देहच म्हणतो त्याच्याऐवजी तोच मी म्हणजे आत्मा मी असं म्हणा असं समर्थ म्हणतात. देहापुरते मर्यादित राहा असं ते म्हणत नाहीये. या ओवीतील आत्मा कोण मुख्य अडचण परमात्मा आणि आत्मा. मला आपली खेळणाऱ्या येणारी एक मुलगी स्वामीजींच्या वेळेपासून येत होती बर का म्हणजे तिच्या तरुणपणापासून. नंतर स्वामीजी गेल्यावरही ती येत असते. स्वामीजी गेल्यावर जवळपास 8-10 वर्ष ती आली आणि मग येईन अशी झाली. एकदा मला ती भेटली. मी म्हटलं का ग तू अलीकडे दिसली नाही. ती म्हणे आत्मा परमात्मा मला अगदी कंटाळा आलाय म्हणून मी येत नाही म्हणाली. मुख्य अडचण म्हणजे परमात्मा आणि आत्मा यापैकी आपण कोण. म्हणून येणं महत्वाचंच आहे. आल्यानंतर समजून घेणं महत्वाचं आहे आणि समजून घेतल्यानंतर टिकून राहणं महत्वाचं आहे. परमात्मा आणि आत्मा यापैकी आपण कोण. आता परत परत माल बोलायला लावू नका. कारण आत्मा एका देहापुरता मर्यादित तर परमात्मा सर्व विश्वाला व्यापलेला अशी समजूत आहे ती बरोबर आहे का याची खरं आता मला प्रश्नविधी याची उत्तर आधी दिली आहेत तर मी परमात्मा कसा याचेही उत्तर दिले. स्वामीजी कृपया यावर मार्गदर्शन करावे ही कळकळीची प्रार्थना. आपल्या इथे येणाऱ्या एक भगिनी असं म्हणतात की परत परत प्रश्नांनी उत्तरं देतात. एक सांगितलं संपलं असं नाही तर त्याच उत्तरात परत एकदा तेच परत एकदा तेच परत एकदा तेच. म्हणून मी हे आता परत परत नाही बोलत. खूप चांगला प्रश्न होता. हे निवेदन आणि हा प्रश्न खरं म्हणजे आपल्या या पूजांच्या आधी घ्यायचे होते पण तेव्हा आलेले प्रश्न घेता घेता हा प्रश्न जरा मागे राहिला. हरि ओम तत्सत. एक मिनिट भर आपण शांत डोळे मिटून बसू. बोला कुंडली कवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री धनेश्वर महाराज की जय.
स सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर।